श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे निरूपण, एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरवून गेले सकळ संसार जात, त्याच्यावरचं निरूपण आपण आता ऐकलं. खरंच निरूपण खूप चांगलं झालं. आत्मा हा दृष्टीचा विषय नसल्यामुळं आत्म्याला पाहण्याचा प्रयत्न करणारा देखील आश्चर्यासारखा आत्मा हा श्रवणाचा विषय नसल्यामुळं आत्म्याला ऐकण्याचा विचार करणारा देखील आश्चर्यासारखा आत्मा हा बोलण्याचा विषय नाही तरी देखील आत्म्याविषयी बोलणं हे आश्चर्यासारखं आणि बोलणं आणि ऐकणं घडल्यानंतर मी जाणलं असं म्हणणारा कोणीही शिल्लक राहत नाही. कारण या ठिकाणी जाणणं म्हणजे तन्मयता असल्यामुळं, त्याच्याशी एकरूपता असल्यामुळं जो जाणतो तो मी जाणलं असं म्हणत नाही, ऐकतो. आणि जाणतेपणाचा जाणण्याचा अभिमान टाकून राहतो हे अजून एक आश्चर्य. अशा प्रकारचा हा दुसऱ्या अध्यायातला श्लोक. जी पाहण्याची वस्तू आहे तिला न पाहता अन्य जी पाहण्याची वस्तूच नाही, जो दृष्टीचा विषय नाही त्याला पाहण्याचा प्रयत्न करणं हा म्हटलं तर वेडेपणा देखील आहे. परमार्थावर एक आक्षेप घेतला जातो की सगळ्या काल्पनिक गोष्टी सांगितल्या जातात. अशा करता की आत्म्याला जाणलं हे सिद्ध करता येत नाही. जो जाणतो तो आपण कसं जाणलं हे सांगू देखील शकत नाही. त्याच्याऐवजी ज्या जाणण्यासारख्या गोष्टी आहेत जगामध्ये त्याच्या मागे जाणं धावानं अशा प्रकारे परमार्थी माणसाला किंवा साधना करणाऱ्या व्यक्तीला सांगितलं जातं. ध्यान लावून बसायचं त्याच्याऐवजी सिनेमा पाहणं, जे दिसतं ते पहा, जे दिसत नाही ते पाहण्याची खटपट करता कशाला. आणि एवढंही करून कुठलंही शास्त्र दुजोरा देत नाही की ते पाहिलं जातं. पाहणारा देखील आश्चर्यासारखा कोणीतरी एखादा नवल असावं असा पाहण्याचा प्रयत्न करणारा. आणि त्यांनी जर यदा कदाचित पाहिलं तर ते देखील आश्चर्य. न चक्षुषा पश्यति कश्चिदेनम् उपनिषद देखील सांगतात की डोळ्यांनी हा दिसत नाही तरी देखील पाहिलं म्हणतात. इथलं पाहणं कसं आहे हे समजून घ्यायला पाहिजे, इथलं ऐकणं कसं आहे हे समजून घ्यायला पाहिजे, इथलं बोलणं कसं आहे हे समजून घ्यायला पाहिजे, इथलं जाणणं कसं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. समर्थ असं म्हणतात की पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरीच बाणले स्वभावे समाधान. एक पाहणार आहे मी ध्यानाला बसलेला किंवा भजन करणारा किंवा नाम घेणारा, माझा पाहण्याचा विषय जो आहे तो पाहणे जया लागले ते म्हणजे परब्रह्मसत्ता परमात्मा आणि पाहण्याची क्रिया या तिन्ही गोष्टी जेव्हा तद्रूप होतात तेव्हा तिथलं पाहणं संभवतं. ते पाहणे ऐसे असे वीरा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे न मोडलिया विहिरा आपुलिया उगमी झरा भरवणी ठाके. विहीर खणलेली नसताना झरा देखील आपल्या ठिकाणी गुप्त पण परिपूर्ण जसा असतो तसं इथलं पाहणं आहे. चक्षु निज बुबुळ देखणे, डोळ्यांनी आपल्या स्वतःचं बुबुळ पाहावं. जिभे आपुली चवी चाखणे, जिभेनी आपल्या स्वतःची चव घ्यावी. पैसे आहे निरीक्षणे येथींचे पई, आत्म्याचं पाहणं आत्म्याचं निरीक्षण करणं या प्रकारचं आहे. युक्तीनी मन जे दाही दिशांना फिरत असत ते एकत्र बांधावं लागतं. एकत्रित करावं लागतं. मनाला युक्तीनी एकत्रित करण्याचा उपाय म्हणजे मन आणि पवन यांची गाठ घालणं, मन आणि श्वास हे एकरूप करणं. असं केलं म्हणजे मन युक्तीनी एकत्र येऊ शकतं. आपलं मन सांप्रत आता तुम्ही बसलेले आहात, कुठं आहे तुम्हाला सांगता येणार नाही. मन सगळ्या शरीरभर पसरलेलं आहे जाणीव रूपानी, तरी देखील शक्य आहे की जर तुम्ही एकाग्रतेने ऐकत असाल जर तर आहे, पण जर एकाग्रतेने ऐकत असाल तर तुमचं मन तुमच्या श्रवणापाशी येऊन थांबलेलं असेल जर एकाग्र असाल तर, नाहीतर कुठं असेल कोण जाणे. कदाचित आता तुम्ही कापडाच्या दुकानात कापड खरेदी करत असाल, कदाचित रस्त्याने भटकत असाल, पण जर श्रवण करत असाल तर कानांच्या ठिकाणी एकत्र असू शकतं आत्ता या क्षणाला. आणि जर कानांच्या ठिकाणी तितकं एकत्रित झालेलं नसेल पण तुम्ही इथं बसलेले आहात आणि तुमचं मन बाहेरही कुठं नाहीये, बाजारात नाहीये, मित्रांशी बोलत नाहीयात, पण कानांच्या ठिकाणीही परिपूर्णपणाने एकत्रित झालेलं नाहीये, अशा वेळेला तुमचं मन स्वैरपणाने सर्व शरीरामध्ये आहे. वेगवेगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी असेल, मन शरीरामध्ये विशिष्ट ठिकाणी आहे असं सांगता येत नाही, तरी देखील मन हे मुख्यतः आवरलं जातं श्वासांमुळं. आणि मन जर खूप भराभरा फिरत असेल तर श्वासांवर त्याचा परिणाम होतो हे मात्र शास्त्रज्ञांना देखील कळलेलं आहे. तुमच्या मनात जर विकार निर्माण झाले असतील तर त्याचा श्वासावर परिणाम होतो. मनामध्ये जर अस्वस्थता असेल, भीती असेल, श्वास जलद चालतात हे आपल्याला समजलेलं आहे. क्रोध असेल श्वास जलद चालतात, लोभ निर्माण झाला श्वास जलद चालतात. खोटं बोलताना काही होत नाही, पण आपलं खोटं उघडकीला येईल असं जर वाटलं तर श्वास जलद चालतात. श्वासाचा आणि मनाचा निकटचा संबंध आहे हे समजलेलं आहे. म्हणून मन जर आवरायचं असेल तर मनाला पवनाबरोबर म्हणजे श्वासाबरोबर एकत्रित करणं हा मार्ग आहे. युक्तीनी मन आणि पवन, मन आणि श्वास हे एकत्रित आणावेत. मग कधी नामस्मरणाने देखील ते करता येईल. मी श्वासावर नामस्मरणाचे बरेच प्रयोग केले, पण मला असं लक्षात आलं की न दमता जर श्वासावर नाम घ्यायचं असेल तर नाम अति छोटं असावं असं माझ्या लक्षात आलं. स्वामीजी अनेक नामं सांगायचे, ती सगळी नामं मी श्वासावर घेऊन पाहिली. जसं दिगंबरा दिगंबरा श्वास घेताना, श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्वास सोडताना, श्रीराम जय राम श्वास घेताना, जय जय राम श्वास सोडताना, ओम श्वास घेताना, नम शिवाय श्वास सोडताना. स्वामीजींनी स्वतः त्यांच्या साधना काळात सुरुवातीला ओम श्वास घेताना श्रीराम श्वास सोडताना. त्याच्यातली जी मोठी नामं आहेत तर त्या नामांकरता श्वास देखील अनैसर्गिक आणि मोठा घ्यायला लागतो असं माझ्या लक्षात आलं. नैसर्गिक श्वास चालायच्या ऐवजी तेवढं नाम होण्यासाठी श्वासही तेवढा दीर्घ किंचित का होईना पण घ्यायला लागतो. आणि श्वास ही अनैच्छिक क्रिया असल्यामुळं आपल्या इच्छेवर अवलंबून नाहीये. शरीराला आवश्यक असा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य आणि ज्ञान हे शरीरालाच आहे, श्वासांनाच आहे. असं असल्यामुळं जर दीर्घ काळ आपण श्वास फार नियंत्रित केले तर त्याचा दम लागल्यासारखा परिणाम होतो असं मला समजलं. पण जर छोटं नाम असेल तर श्वासावर ते बसवता येतं आणि एकही श्वास नामाशिवाय वाया जाऊ द्यायचा नाही असं करता देखील येतं. जसं श्वास घेताना अगदी आपला आता जर तुम्ही पाहिलं तर तुमचा श्वास अगदी जेमतेम बेतानी असा चाललेला प्रत्येकाचाच तसा आहे. म्हणून श्वास घेताना इतपतच माझा श्वास आता चाललाय. ही श्वासाची गती प्रथम समजून घ्यावी. एवढा नाही चाललेला श्रीराम जय राम जय जय राम एवढा नाही चाललेला, तर चाललेला आहे एवढा. श्री राम श्री राम किंवा श्री राम श्री राम जय राम जय जय राम हेही मला जड वाटायला लागलं. त्यामुळे मी फक्त श्वास घेताना श्री सोडताना राम हा मला त्यातल्या त्यात सुखद वाटला. यांनी जर काही होत असेल तर यांनी श्वास आणि मन हे चांगलं एकत्रित करता येतं, जणू त्यांची एक सांगड घालता येते. म्हणून हा सोहम सुद्धा सोपा आहे. जर दीर्घ असेल तर श्वास घ्यायला बऱ्याच वेळेला जड जात. एकदा मला स्वामीजी असं म्हणाले ते, मी मंगळवारी गेलो तेव्हा, की नाभीपासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत श्वास असं मी सांगतो खरा, पण मी बऱ्याच वेळेला श्वास फक्त इथल्या इथं घेतो आणि सोहम देखील इथल्या इथं करतो असं म्हणाले ते. मी करून पाहिलं तर मला ते खूप सोपं वाटलं. इतर वेळेला सोहमचं अनुसंधान हे ध्यानाच्या वेळेला जे दीर्घ श्वास सांगितलेले आहेत ते तसेच, पण जर डोळे मिटले आणि इथून इतकेच, नासाभ्यंतरचारिणव असा आपला श्वास नेहमीच चाललेला असतो, अगदी नाकातल्या नाकात. जर विकार निर्माण झाले तरच तो जाणवणे एवढा मोठा होतो. त्याच्यावरूनच मला सोहम भजनाची कल्पना सुचली. स्वामीजी म्हणाले की मी एवढाच अनुसंधानाच्या वेळेला मी एवढाच श्वास घेतो आणि सोडतो, म्हणून मी अनुषंगिक साधनेच्या वेळेला सोहम भजनाच्या वेळेला देखील असा एवढा श्वास घ्यायला सांगतो. तेव्हापासून मी तो प्रयोग सुरू केला. मला सांगायचंय असं की श्वास आणि मन एकत्रित करणं आणि आता ते बोधासहित एकत्रित करणं, जर राम असं म्हणून तर अजून सोपं जातं, श्री रामपेक्षा देखील. श्वास घेताना रा, सोडताना म, करून बघा. हे करत असताना एका बोधाचा स्पर्श पाहिजे. आपण रामरूप आहोत याचा अर्थ अविनाशी चैतन्य ज्ञान रूप आनंद रूप शांत रूप असे आपण आहोत. तोच मी आहे, सोहम हा शब्द असेल तरी देखील तोच अर्थ. अशा रीतीने युक्तीने मन आणि पवन हे एकत्रित करायला पाहिजे. जे तिथं वाक्य आहे ना, बडबड वृथा का करावी, मौन्य मुद्राची धरावी, सोहम शब्दाची जपावी पवन माळ, हे निरूपणात सांगण्यासाठी नाहीये केवळ, तर हे करून पाहण्यासाठी आहे. सोहम शब्दाचीच पवनमाळ जर कोणी तासभर जपून पाहिली असेल तर त्यांनी ते वाक्य उच्चारायचं आहे. आणि माझं असं म्हणणं की प्रत्येकाने ती करून पाहायची आहे, याचा अर्थ असा नाही की निरूपणाच्या वेळेला त्याचा उच्चारच करायचा नाही, पण करून पाहायचं आहे असं मला सांगायचंय. त्यामुळे जर काही होत असेल तर आपली जी जाणीव आहे ती जाणीव अर्थात मन हे पूर्णपणाने श्वासामुळे कुठं आत्ता वर्तमानात आहे हे समजतं. मगाशी मी म्हणत होतो कुठंच शरीरात आपल्याला असं सापडत नाही, भराभर शिफ्टिंग नेचरचं असं जे मन आहे ते. आणि मग हे मन हळूहळू त्याचा लय व्हायला सुरुवात होते, श्वास देखील कमी प्रमाणात घेतले जातात, मन ही संथ होतं, श्वास ही संथ होतात. आणि बहुंशी या एवढ्याच भागात असणारे श्वास हे, हा नाकाचा खालचा भाग मी कमी कमी करत नाही आणि जवळपास आज्ञाचक्रापाशीच आहेत असा अनुभव तुम्हाला येईल, आणि मन देखील तिथंच आहे असा अनुभव तुम्हाला येईल जर करू गेलात तर. चित गगनाच्या ठिकाणी मन आपोआप जाऊन थांबेल आणि त्यावेळेला श्वास देखील जवळपास थांबल्यासारखे स्तब्ध असे होतील. आणि श्वास स्तब्ध झालेले आहेत आणि मन देखील जवळपास नाही, मधूनच एखादा विचार उठतो, समजा आता अशा प्रकारची प्रयोग करत नसताना तुमच्या मनात एका मिनिटात 12 14 16 विचार उठत असतील तर असा प्रयोग करायला लागलात आणि एक तासभर जर बसलात तर तुमच्या मनामध्ये एका मिनिटामध्ये एखादा दुसरा तिसरा असे एवढेच विचार उठतील आणि उर्वरित वेळात मन विचाररहितच असेल. हे जे विचाररहित मन आहे तेव्हा तुमच्या लक्षात येतं की विचाररहितता जी आहे तर ती देखील तुम्हाला समजते, म्हणजे तुम्ही मनापेक्षा वेगळे आहात. जेव्हा विचार नव्हता तेव्हा विचार नसलेली स्थिती देखील करणारा तिथे एक उपस्थित असतो, ते तुम्हीच असता. शुद्ध जाणीव स्वरूप असा मी त्याला समजतं की विचार उठत नाहीयेत, विचार खूप शांत झालेले आहेत, श्वास देखील शांत झालेले आहेत, श्वास ऊर्ध्वगामी होऊन स्तब्ध झालेले आहेत, हे त्याला समजतं. आणि ज्याला समजतं तो आपोआप निहाळायला लागतो. निहाळणारे तुम्ही असता. आणि हे निहाळत असताना समोरचा विचार हा निहाळण्यामुळं एकतर उठला तर समजतो, न उठला तरी देखील समजतो की विचाररहितता आहे. या उभयपक्षी जाणीवेच्या स्थितीमध्ये जो जाणून घेणारा असतो तो विचारांच्या अत्यंतिक अभावाच्या नंतर आपल्या स्वतःलाच जाणून थांबतो. त्याच्या असं लक्षात येतं की आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपण शांत स्वरूप आत्मा आहोत, एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ अंतरी म्हणजे अंतराकाशामध्ये निश्चळ निहाळता निहाळता केवळ निश्चळ निहाळता निहाळता विसरवणी गेले सकळ संसार जात. समोर निश्चळ असल्यामुळे संसार नसतो, मन असलं की संसार असतो. झोपेत देखील मन गेलं की संसार जातो. तसं या स्थितीत देखील जेव्हा मन जातं निश्चळ निहाळता निहाळता जो निश्चळ निहाळणारा असतो, निश्चळाला पाहणारा असतो, तो संसाराला विसरतो. संसाराला विसरून तो करतो काय? समोर पाहण्यासारखी कोणतीच गोष्ट शिल्लक राहत नाही, कारण मन संपलं, संसार संपला. अशा वेळेला जो पाहणारा असतो त्या पाहणाऱ्याला आत्मभान प्राप्त होतं. तो पाहतो तर आहे, पण पाहता पाहता तो तन्मय झाला. समर्थ म्हणतात तया पाहता पाहता तेची झाले. त्याला पाहताना तया पाहता पाहू गेलं असताना पाहता म्हणजे पाहणारा तेच होऊन राहतो. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले, असं होऊन जात. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरून गेले सकळ संसार जात. संसार जात नाहीस होत आणि तो पाहणारा पाहतो, पण आपण पाहतो आहोत कारण पाहण्याचा विषय काहीच उरलेला नसताना जो पाहणारा आहे तो स्वतःलाच पाहून राहतो. कृष्णमूर्तींनी एक खूप चांगला शब्द वापरलाय बर का, काय कृष्णमूर्ती या भूमिकेला कृष्णमूर्ती म्हणतात ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड असं ते म्हणतात. जो ऑब्झर्वर असतो तर तो जो द्रष्टा असतो तर तो पाहिला जातो. ऑब्झर्वरच त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन खाली येतो. जो द्रष्टा असतो तो स्वतःला जाणून राहतो. द्रष्टा एरवी दुसऱ्याला जाणत असतो पण कृष्णमूर्ती असं म्हणतात की ऑब्झर्वर स्वतःच ऑब्झर्व्ड बाय हिमसेल्फ. स्वतःच स्वतःला तो जाणतो, स्वतःच स्वतःचं निरीक्षण करतो. मग तेथे कैसे होते सहजची न्याहळिले हो, त्या ठिकाणी कसं होतं ते सहज न्याहाळलं. आणि ते न्याहाळताना न्याहाळणारा हा तेच होऊन राहिला अशी गंमत आहे. हे झालं आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम. आश्चर्यवत वदती, आश्चर्यवच्च एनम अन्य शृणोती, ते म्हणजे तुम्ही. आश्चर्यवत वदती म्हणजे मी, कारण आता ही जी वस्तू आहे ही वस्तू वर्णन करण्यासारखी नाही, तरी देखील वर्णन करण्याचा खटाटोप करणं हे देखील आश्चर्यच आहे. आणि मी वर्णन करत असताना तुम्ही अंदाज बांधत होतात की ते असं असेल की तसं असेल, काय होत असेल त्यावेळेला. आणि काही काही मंडळी सांगत असताना ऐकत होती आणि ऐकता ऐकता ध्यानामध्ये गेल्यासारखी झाली. त्यामुळं ऐकता ऐकता देखील एकरूपता, सांगता सांगता देखील एकरूपता, पाहता पाहता देखील एकरूपता. आणि ही एकरूपता झाल्यानंतर ऐकून वेदन चैव कश्चित, जेव्हा ते जाणलं गेलं असा क्षण दोन क्षण, तेव्हा जाणणारा आपण मनानी किंवा बुद्धीनी जाणतो. त्या मन आणि बुद्धीचं कार्य शून्य झालेलं असतं तरी ते जाणलं गेलं, म्हणून जाणणारा देखील आश्चर्यासारखा. अशा प्रकारचा हा श्लोक आहे. तुम्ही अर्थात खूप चांगलं निरूपण केलं. या श्लोकाचं एका वेगळ्या प्रकारचं निरूपण अभिजितनी केलं असं मला लक्षात आलं की परमात्म्याला म्हणजे सगुण परमात्म्याला आश्चर्यासारखं गोपींनी पाहिलं आणि कृष्ण भावानी त्या एकरूप झाल्या, अशा प्रकारचं वर्णन हा मला देखील चालना देणाराच विषय ठरला. असा विचार मी कधी केला नव्हता, पण हाही विचार बरोबर आहे. कारण कधी कधी असं झालेलं आहे की स्वामीजींकडे पाहता पाहता देखील ध्यानाला बसलेले लोक मी पाहिलेले आहेत. आणि माझंही कधी कधी असं झालेलं आहे की त्यांना नुसतं पाहिल्याबरोबर ध्यानाला बसण्याची प्रेरणा होऊन ध्यानाला बसलो आणि आपल्या आत मुरून राहिलो. त्यामुळे आजच्या या निरूपणातून या अंगानी अजून एक उत्तम चालना मिळाली असं मला जाणवलं. अभिजित, खूप चांगलं निरूपण होतं. मुख्यतः मात्र हे निरूपण सगुणाला उद्देशून नसून हे निर्गुणाला उद्देशून आहे. पण सगुण आणि निर्गुण असा फरक न करता जर ब्रह्मभावनेनी सद्गुरूंकडे पाहिलं, परमात्म भावनेनी रामाकडे किंवा कृष्णाकडे पाहिलं तरी देखील तेच व्हायला पाहिजे, हा विचार मात्र मला एकदम पटला. अशा रीतीने आजचं केंद्र खूप चांगलं झालं असं मला वाटलं. एरवी मी आज रामकृष्ण वचनामृत वाचायचं ठरवलं होतं, किंवा मी आज हेमाताईला यांनी जी गवळण नव्हे कबीरांचं एक गोपींवरचं भजन म्हटलं, तर काही कृष्णावरची भजन पाठोपाठ म्हणायला सांगावीत असं त्याच वेळेला मला वाटलं. पण त्याच्या पुढे त्यांनी जे निरूपण केलं त्यामुळे मी बोलायला प्रवृत्त झालो. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.
जो क्या शनिवार का केंद्र है, एसपी कॉलेज इतने लेडी रमा